चीनी मंडी .com पॉडकास्ट।
उपसा मंदीमुळे ऊस उत्पादन घटणार। तीव्र उन्हाळ्यामुळे सध्या धरणांमधील पाणी साठा घटत चालला आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचं संकट ओढवण्याचा धोका आहे। या पार्श्वभूमीवर भोगावती आणि पंचगंगा नद्यांमधील पाण्याचा उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे या नद्यांच्या पट्ट्यातील ऊस पीक धोक्यात आलं आहे। पाणी मिळालं नाही तर ऊस जगवायचा कसा असा प्रश्न असल्यानं पुढच्या हंगामासाठी ऊस उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। ऊसाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी आता पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचं नियोजन करत आहेत। पुढच्या आठवड्यात ही बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पाटबंधारे विभागानं एप्रिलनंतर मे महिन्यातही उपसाबंदी जाहीर केली आहे, पण त्यामुळं शेतातील ऊस जगवायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढं आहे। कोल्हापूरच्या परिसरातील ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी सहकारी पाणी पुरवठा संस्था काम करतात, त्यामुळे या संस्थांचे पदाधिकारी पाण्यासाठी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत। पाणी पुरवठा संस्थांमार्फत होणाऱ्या पुरवठ्यामध्ये दर 15 दिवसांनी पाण्याचा फेरा येतो। आता उपसाबंदीच्या निर्णयानं फेरा येण्याला 25 दिवस लागणार आहेत, त्यामुळं उपसाबंदीचा परिणाम राधानगरीपासून ते शिरोळ तालुक्यापर्यंत नदीकाठच्या ऊस शेतीवर होण्याची शक्यता आहे। भोगावती आणि पंचगंगा नदीकाठी मोठ्या प्रमाणावर ऊस पट्टा आहे। उपसाबंदीमुळं एकरी 10 ते 15 टन ऊसाला फटका बसणार आहे। त्यामुळंच करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचं सांगितलं आहे। त्यातूनही मार्ग न निघाल्यास आंदोलनाचा इशारा सूर्यवंशी यांनी दिला आहे।